पराभवासाठी. पहाट रात्रीच्या रहस्यजड अंधारात आकाशात उतरलेल्या चंद्रकोरीतून झिरपणारे इंद्रनील पाझर पिऊन स्वतःशीच बारीक थरथरतात, मंद्रात झंकारतात. घनदाट जंगलातील टेलिग्राफच्या खांबावरील आत्ममग्न तारा उंच घुमटाच्या कडेला बिलगून निस्तब्ध झोपलेले कोणी एक एकलकोंडे पाखरू एकांतावर कोरलेल्या अचेतन चित्रासारखे अकस्मात चाळवते अंतरंगातील काही आग्रही आवेगाने, स्वप्नात ऐकलेल्या एखाद्या हाकेने, आणि क्षणार्धात पंखांची शिडे उकलून सरळ झेप घेते आकाशात. अशी जाग येते केव्हा तरी संस्कृतीच्या अंधारात रुतलेल्या माझ्या मनाला. ते थरथरते टेलिग्राफच्या तारांसारखे मंद झंकारते स्वतःशी, आणि उडून जाते त्या पाखरासारखे जीवनाची साचल नसलेल्या पहाटच्या रहस्यजड आकाशात एका अटळ पराभवासाठी.